औद्योगिक प्रदूषण इंडस्ट्रीयल पोल्युशन. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक अपशिष्टे आणि प्रदूषके बाहेर पडतात. या अपशिष्टे आणि प्रदूषकांमुळे हवा, पाणी, ध्वनी आणि जमीन यांचं प्रदूषण होतं. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात. कारखान्यातून बाहेर पडणारे विविध दूषित वायू आणि वाहित मल तसेच यंत्रांचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत. कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांच्यासारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अशी दूषित हवा सजीव सृष्टीला अपायकारक ठरते. कारखान्यातील उत्सर्जित वायू आणि उष्णता यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, पिके, ऐतिहासिक वास्तू किंवा शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होतात. उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्लोरोफ्युओरोकार्बनमुळे उच्च वातावरणातील ओझोन थराचा क्षय होतो. औद्योगिक प्रदूषणांमुळे हरितगृह परिणाम म्हणजे सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवरील वातावरणात स्थानबंधन झाल्यामुळे होणारा परिणाम जाणवू लागले आहेत. अणुऊर्जा प्रकल्पामधून होणारे किरणोत्सर्जन सजीवसृष्टीला हानिकारक ठरत आहे. उदाहरणार्थ रशियातील चेर्नोबिल येथील अणुऊर्जा केंद्रातून 28 एप्रिल 1986 रोजी झालेले किरणोत्सर्जन, रसायन उद्योगातील तांत्रिक बिघाड किंवा मानवाचा निष्काळजीपणा यामुळे विषारी वायू गळती होऊन सजीवसृष्टीवर गंभीर परिणाम होतात. उदाहरणार्थ डिसेंबर 1984 भोपाळ येथील युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून मिथिल आयसोसायनाईड या विषारी वायूची गळती होऊन त्याच्या प्रादुर्भावामुळे तेथील हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांना कायमचे अंधत्व किंवा अपंगत्व आले. औद्योगिक प्रदूषकांमुळे ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र, जलचक्र आणि पर्यावरण यांच्यात असंतुलन निर्माण झाले आहे. औद्योगिक प्रदूषणाचं वैशिष्ट्य असं की ही समस्या केवळ औद्योगिक परिसरापुरतीच सीमित राहत नाही तर संपूर्ण पृथ्वीला व्यापते. औद्योगिक प्रगत देशात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. कारखान्यातील वाहितमल नद्या, नाले, सरोवरे, खाड्या, समुद्र इत्यादी जलाशयात सोडल्यानं त्यातलं पाणी प्रदूषित होतं. प्रदूषित पाणी मानवी आरोग्याला तसंच परिसंस्थांना अपायकारक ठरतं. गंगा नदीच्या काठावर उभारण्यात आलेले कारखाने आणि त्यामुळे निर्माण झालेली नागरी केंद्रे यांच्यामुळे गंगा नदीचं पाणी खूप दूषित झालं आहे. जगातील तेल शुद्धीकरण कारखाने प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर स्थापन झाले आहेत. त्यातील तेल गळतीमुळे तेथील सागरी प्राण्यांचे प्रदूषण होते. उद्योगातले द्रवरूप प्रदूषके उघड्यावर पडलेली असतात किंवा जमिनीत गाडली गेलेली असतात. अशी प्रदूषके जमिनीत झिरपत जाऊन भूमिजलाचे प्रदूषण होते. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या काही अपशिष्टांचे म्हणजेच टाकाऊ पदार्थांचे अपघटन होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. तसंच त्यामुळे रोगांचाही प्रादुर्भाव होतो. औद्योगिक वाहितमल आणि अपायकारक घन अपशिष्टामुळे भूप्रदूषण होते. कारखान्यातील यंत्रांचे मोठे आवाज, भोंगे यामुळे ध्वनी प्रदूषण होते. परिणामतः तेथील कामगारांना बहिरेपणा, निद्रानाश, चिडचिडेपणा यासारख्या व्याधी जडतात. औद्योगिक विकासामुळे अस्तित्वात आलेल्या नागरी केंद्रांच्या ठिकाणी अति नागरीकरणाच्या पर्यावरणविषयक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आढळतात. औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण आणि प्रदूषणविषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. उद्योगांचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच परिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने आपल्या कारखान्यातील वाहितमल, अपायकारक अपशिष्टे आणि प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावलीच पाहिजे. इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची आणि यंत्रसामग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संधारण, पर्यावरणावरील व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे आणि नियम केले आहेत. उदाहरणार्थ जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण आणि संधारण कायदा, भारत सरकारचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणविषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनाला जबाबदार आणि शिक्षेस पात्र ठरविले जाते. ही नोंद वसंत चौधरी यांनी केली आहे.